आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या अनुदानात 100 रुपयांनी वाढ। नागपुरातील आदिवासी उपोषणकर्त्यांचं साखळी उपोषण आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या भेटीनंतर मागे। सुराबर्डीत गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय होणार असल्याची गावित यांची घोषणा। राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर। विदर्भात 6 जिल्ह्यांना मिळाले नवे पालकमंत्री। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये नागपूरचा ओजस देवतळे आणि ज्योती वेन्नम या जोडीला सुवर्णपदक। आशियाई क्रीडा स्पर्धेत 74 पदकांसह भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी। केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचं अनुदान 100 रुपयांनी वाढवलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत एका महत्वाच्या निर्णयात गॅस सिलेंडरच्या अनुदानात वाढ करण्यास मंजुरी मिळाली असून ते सध्याच्या 200 रुपये प्रति सिलेंडरवरून 300 रुपये प्रति सिलेंडर केलं आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली। केंद्रीय मंत्रिमंडळानं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्यातील निर्णयासाठी आंतरराज्य नदी जल विवाद कायदा 1956 अंतर्गत कृष्णा जल विवाद न्यायाधिकरण 2 संदर्भातील अटी मंजूर केल्या आहेत। या वादाच्या निराकरणामुळे दोन्ही राज्यांमध्ये विकासाचे नवीन मार्ग खुले होतील असंही ठाकूर यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली। या वर्षीचा द्वैवार्षिक वित्त आणि पतधोरण आढावा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास येत्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता जाहीर करतील आणि नंतर पत्रकार परिषद घेतील। गेल्या आढाव्यात व्याजदरांमध्ये कोणताही बदल रिझर्व्ह बँकेनं केला नव्हता। सध्या रेपो दर 6.5% तर रिव्हर्स रेपो दर 3.35% आहे। तसंच बँक दर 7.25% आहे। चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर 6.5% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत व्यक्त केला आहे। राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे 32 लाख विद्यार्थी आहेत। राज्य सरकारच्या विविध विभागांतील नोकर भरतीसह एमपीएससीकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया वादग्रस्त आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत। राज्य शासनाला या प्रश्नी वारंवार सांगूनही त्यामध्ये काही सुधारणा होत नसल्यानं राज्यपालांनी यात हस्तक्षेप करून या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। पटोले यांनी विद्यार्थी प्रतिनिधींसह राजभवनवर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात येणाऱ्या विविध अडचणी तसंच कंत्राटी नोकर भरती विरोधात निवेदन दिलं। शासकीय पदभरतीचं कंत्राटीकरण त्वरित रद्द करावं आणि यासंबंधीचा 6 सप्टेंबर 2023 शासन निर्णय मागं घ्यावा असं या निवेदनात म्हटलं आहे। आदिवासींचे हक्क आणि विकासासाठी राज्य शासन सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण देण्यात येणार नाही। नागपुरातील सुराबर्डी इथं गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यात येणार। गडचिरोली इथल्या आदिवासी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी गृह विभागाला विनंती करणार। शासकीय वसतिगृहात भोजनावळ पूर्ववत सुरू होणार। शबरी आवास योजनेतून आदिवासींना जास्तीत जास्त घरकुलं बांधून देणार अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी नागपूरमध्ये आदिवासी साखळी उपोषणकर्त्यांना दिली। नागपूरच्या संविधान चौक इथं संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं या 25 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला डॉ गावित यांनी आज भेट दिली आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली। आदिवासींच्या आरक्षणातून कोणालाही आरक्षण देण्यात येणार नाही आणि तशी शिफारसही केंद्र शासनाला करण्याची शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले। आदिवासी विकास विभागाच्या वतीनं मंजूर आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण केंद्राची स्थापना नागपुरातील अमरावती मार्गावरील सुराबर्डी इथंच होणार असून येत्या हिवाळी अधिवेशन काळात या संग्रहालयाचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा। राज्यातल्या 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली। सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे। विदर्भातील 6 जिल्ह्यांना पालकमंत्रीपद नव्यानं मिळालं आहे। त्यानुसार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील। अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे। धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी आली आहे। भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित तर बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील असतील. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा जिल्हा पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघ नखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार लंडन इथं करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघ नखं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे असं प्रतिपादन यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक पुरातत्व आणि संग्रहालय तेजस गर्गे हे यावेळी उपस्थित होते. ही वाघनखं नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या 3 वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयांमध्ये शिवप्रेमी इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर इथल्या राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIRच्या अंतर्गत नागपूरच्या वर्धा रोड स्थित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीच्या 82व्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित IIT मुंबईचे अधिष्ठाता डॉ रवींद्र गुडी यांनी याप्रसंगी औद्योगिक आस्थापनांमध्ये शाश्वत उपक्रम या संदर्भात एक सादरीकरण केलं. याप्रसंगी त्यांनी हरित रसायन शास्त्राविषयी सविस्तर माहिती देत हरित अभियांत्रिकी उत्पादन संरचनेमधील महत्व देखील अधोरेखित केलं. प्रास्ताविक करताना निरीचे संचालक डॉ अतुल वैद्य यांनी निरीद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी निरीमध्ये दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार तसंच पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. निरीच्या 82व्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं निरीच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये वैज्ञानिक विद्यार्थी संवाद, विज्ञानाच्या प्रारूपांचं प्रदर्शन, CSR निरीतर्फे राबवण्यात येणाऱ्या संशोधन आणि विकासाची माहिती यांचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि हिंगणा रोड स्थित प्रियदर्शनी लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रियदर्शनी महाविद्यालय इथं महात्मा गांधी जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, सोशल मीडिया कॅम्पेन कॉन्टेस्ट, प्रश्नमंजुषा प्रतियोगितेचं आयोजन करण्यात आलं होतं. वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे, ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्वाण, जिल्हा परिषद नागपूरचे दिनेश मासोदकर, प्रियदर्शनी लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च संस्था MBA आणि BBAचे विभाग प्रमुख कार्तिक उत्तरवार प्रामुख्यानं उपस्थित होते. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यवतमाळच्या महागाव तालुक्यात शेतकऱ्यांनी तब्बल 20 एकरात गांजा लागवड केल्याचा प्रकार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणला आहे. घोणसरा बर्गेवाडी इथल्या शेतशिवारात 6 वेगवेगळ्या शेतांमध्ये इतर पिकांच्या आड गांजाची मोठ्या प्रमाणात झाडं लावली असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. आंतरपीक पद्धतीनं लागवड केलेल्या या गांजाचं मूल्य 25 ते 30 लाख रुपयांच्या घरात असून 15 क्विंटलहून अधिक गांजाची झाडं जप्त करण्यात आली. यवतमाळ पोलिसांनी प्रथमच गांजा लागवडीची इतकी मोठी कारवाई केली असून चौघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी घटनास्थळी पोहोचून कारवाईबाबत पोलिसांना सूचना दिल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात नागपूरचा ओजस देवतळे आणि ज्योती वेन्नम या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. 16 सुवर्ण, 27 रौप्य आणि 31 कांस्य अशा एकूण 74 पदकांसह भारत सध्या एकूण पदक तालिकेत चौथ्या स्थानावर असून ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केली असून देशातल्या प्रतिभासंपन्न आणि मेहनती खेळाडूंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ऐतिहासिक क्षण भारताला अनुभवायला मिळत आहेत अशा शब्दात क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंचं कौतुक केलं आहे. यंदाच्या स्पर्धेतले आणखी 5 दिवस बाकी असून भारतीय खेळाडू देदीप्यमान कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यंदाच्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप येत्या रविवारी होणार आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.